सेक्शन वन पैशाला महत्व का आहे बहुतेक लोक कधीच पैशांबद्दल विचार करत नाहीत ते कमावणे खर्च करणे नव्हे तर प्रत्यक्षात पैसे म्हणजे काय आणि ते कसे कार्य करतात याचा विचार करणे हे ऐकायला थोडं विचित्र वाटू शकतं पण हे खरं आहे आपण आपलं संपूर्ण आयुष्य पैसे वापरत घालवतो पण कधीच त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही. हेनरी फोर्ड यांनी एकदा म्हटले होते की बहुतेक लोकांना बॉकिंग आणि आर्थिक प्रणाली समजत नाही हे चांगले आहे कारण जर समजले असते तर क्रांती झाली असती. तुम्ही फोर्ड यांच्या मताशी सहमत असाल किंवा नसाल पण हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. आपण दररोज वापरत असलेल्या पैशांबद्दल आपल्यापैकी बहुतेकांना काय माहिती नाही. हा कोर्स ह्याच प्रश्नाभोवती तयार केला आहे. हा कोर्स संपेपर्यंत तुम्हाला पैसे म्हणजे नेम काय, सध्याच्या प्रणालीमध्ये गंभीर समस्या काय आहेत, बिटकॉईन म्हणजे काय आणि तुम्ही ते वापरण कसं सुरू करू शकता हे स्पष्टपणे समजेल. सेक्शन टू पैसे म्हणजे काय. पैशांना स्वतःचे कोणतेही अंतर्निहित मूल्य नाही हे कदाचित विचित्र वाटू शकते पण विचार करा, कोणालाही पैसे स्वतःसाठी नको असतात. आपल्याला ते त्यातून काही विकत घेता येईल म्हणून हवे असतात. वा युरोची नोट ही फक्त एक कागदाचा तुकडा आहे. ती उपयुक्त ठरते कारण इतर लोक ती वस्तू किंवा सेवा मिळवण्यासाठी स्वीकारतात. हेच पैसे आणि वस्तुविनिमय यामधील मुख्य फरक आहे. वस्तुविनिमय पद्धतीत देवाणघेवाण तेव्हाच शक्य होते जेव्हा दोन्ही व्यक्तींना एकमेकांकडील वस्तू हव्या असतात. जर तू सफरचंद पिकवतोस आणि मी केरी तर आपण देवाणघेवाण करू शकतो पण फक्त तुला केरी हवी असतील तरच. पैसे हे सोडवतात कारण ते प्रत्येकाला कोणासोबतही कधीही वापरता येणारे एक समान माध्यम देतात. काहीतरी चांगल्या प्रकारे पैसे म्हणून चालावे तर त्यात तीन गोष्टी असणे आवश्यक आहे. ते सर्वत्र स्वीकारले जावे लागते एक देवाणघेवाणीचे माध्यम. त्याने काम करायला हवे एक मूल्य मोजण्याचे एक जे आपल्याला विविध गोष्टींची किंमत मोजण्यासाठी आणि तुलना करण्यासाठी एक समान पद्धत देते आणि त्याने मूल्य साठवता म्हणजेच त्याची खरेदी क्षमता कारानुसार टिकून राहायला हवी. इतिहासभर अनेक गोष्टी पैशांसारख्या वापरल्या गेल्या. शिंपले, मीठ, मणी, मौल्यवान धातू. सोनं आणि चांदी शेवटी प्रचलित चाले कारण ती दुर्मे टिकाव आणि जागतिक स्तरावर स्वीकारली जात होती. पण सोनं नेऊन फिरण अव्यवहार्य होतं म्हणून बुकांनी कागदी नोटा द्यायला सुरुवात केली ज्यात प्रत्येक नोट ही तिजोरी ठेवलेल्या सोन्याचे प्रतिनिधित्व करत असे. हा कार गोल्ड स्टॅंडर्ड म्हणून ओळखला जातो. करानुसार सरकारांनी त्यांच्या तिजोरीत असलेल्या सोन्यापेक्षा जास्त कागदी नोटा छापायला सुरुवात केली. मग झियू सॅफजमध्ये अमेरिकेने अधिकृतपणे डॉलरचे सोन्याशी रूपांतरण थांबवले ज्याला निक्सन शॉक म्हणतात. त्या क्षणापासून पैसे हे अर्थशास्त्रज्ञांच्या भाषेत फियाट मनी झाले. फियाट या शब्दाचा अर्थ आदेशाने असा आहे. आपले पैसे आता कोणत्याही भौतिक संपत्तीवर आधारित नाहीत. ते फक्त सरकार सांगते म्हणून अस्तित्वात आहेत. आपण कधी काही संपत्तीवर आधारित पैशांकडून आता केवळ कोणीतरी सांगतो म्हणून अस्तित्वात असलेल्या पैशांकडे आलो होत. सेक्शन थ्री आपल्या पैशात काय चुका आहे. लोकांना महागाई हा शब्द ऐकला की सहसा त्याच्या अर्थ किंमती वाढणे असा घेतला जातो. हे खरं आहे पण ते फक्त एक लक्षण आहे. खरी कारणं आणखी खोलवर आहेत. आता पैसे अमर्याद प्रमाणात तयार करता येतात आणि हा नियंत्रण करणारे लोक फारच थोडे आहेत. कशामुळे एखाद्या गोष्टीला किंमत येते याचा विचार करा. मून मोनालिसा कुठल्याही प्रतिपेक्षा जास्त किंमतीची आहे कारण ती एकमेव आहे. फक्त चांगली दिसते म्हणून नाही, दुर्मिळता किंमत निर्माण करते. हेच तत्त्व पैशांनाही लागू होते. एखाद्या गोष्टीचे जितके जास्त युनिट्स असतात तितकी प्रत्येकाची किंमत कमी होते. US डॉलरसाठी USS पासून आजपर्यंत 8%पेक्षा जास्त खरेदी शक्ती गमावली आहे. त्युहाजमध्ये ते 20 सेंटला मिळणारा चीजबर्गर आज $T$ जास्त किमतीचा आहे. हे चीजबर्गर चांगले झाले म्हणून नाही तर प्रत्येक डॉलरची किंमत पूर्वीपेक्षा कमी झाली आहे म्हणून. तुमची बचत, तुमचा पगार आणि तुमची खरेदी शक्ती हळूहळू कमी होत आहे. ते तुमच्या चुकीमुळे नाही तर या व्यवस्थेच्या रचनेमुळे आहे. हेच ते समस्या आहे ज्यासाठी बिटकॉईन तयार करण्यात आले. सेक्शन फोर बिटकॉईन म्हणजे काय. बिटकॉईन ही पैशांची एक डिजिटल स्वरूप आहे जी विकेंद्रीकृत मर्यादित आहे आणि पूर्णपणे सरकार आणि बँकांच्या नियंत्रणाबाहेर कार्य करते. या तिन्ही गुणधर्मांना महत्त्व आहे. विकेंद्रीकृत याचा अर्थ असा की येथे कोणतेही केंद्रीय प्राधिकरण नाही, कोणतेही सरकार नाही, कोणतीही कंपनी नाही किंवा कोणताही एकमेव नियंत्रण बिंदू नाही. हे नेटवर्क त्याच्या वापरकर्त्यांद्वारे चालवले जाते आणि कुणीही कुठूनही यात सहभागी होऊ शकतो. सध्याच्या आर्थिक व्यवस्थेशी तुलना करा, जिथे सामान्य लोकांसाठी पैसे छापणे किंवा बॉक्स सुरू करणे जवळजवळ अशक्य आहे. मर्यादित याचा अर्थ असा की कधीही वस दशलक्षांपेक्षा जास्त बिटकॉईन अस्तित्वात येणार नाहीत. ही संख्या प्रणालीमध्ये खट्टपणे कोड केलेली आहे आणि संपूर्ण जागतिक नेटवर्कच्या संमतीशिवाय बदलता येत नाही. जसे फियाट पैशांचा पुरवठा अमर्याद वाढतो, तसे प्रत्येक बिटकॉईन तुलनेने अधिक मौल्यवान बनते. हीच ती दुर्मिळता आहे जी फियाट पैशांमध्ये नाही. स्वतंत्र याचा अर्थ असा की कोणीही तुमचे व्यवहार थांबवू शकत नाही, तुमची रक्कम गोठवू शकत नाही किंवा नियम बदलू शकत नाही. बिटकॉईन ही अशा प्रकारे सेन्सॉरशिप प्रतिरोधक आहे, जशी कोणतीही बुक खाते असू शकत नाही. एक गैरसमज असा आहे की बिटकॉईन बहुतेक लोकांच्या आवाक्याबाहेर आहे कारण त्याची किंमत जास्त आहे. पण तुम्हाला पूर्ण बिटकॉईन विकत घेण्याची गरज नाही. जसे एक रुपया खास पैशामध्ये विभागता येतो, तसे एक बिटकॉईन डॉक कोटी युनिट्समध्ये विभागता येतो, ज्यांना सठोशीज म्हणतात. तुम्ही फक्त काही रुपयांतही अर्थपूर्ण प्रमाणात बिटकॉईन मिळवू शकता. हे नेटवर्क 3 सहभागी सदस्यावर चालते. बिटकॉईन पाठवणारे आणि स्वीकारणारे वापरकर्ते, व्यवहार तपासणारे आणि नियम पाळणारे नोड्स, आणि नवीन ब्लॉक्स रेकॉर्डमध्ये जोडणारे मायनर्स. तो रेकॉर्ड म्हणजेच ब्लॉक्सेन सार्वजनिक, कायमस्वरूपी आणि कोणालाही दिसणारा आहे. कोणतेही मध्यस्थ नाहीत, कोणतेही गेटकीपर नाहीत, पूर्ण पारदर्शकता. सेक्शन 5. तुम्ही बिटकॉईन कसा वापरता? बिटकॉईन वॉलेट ही फक्त एक ऑप आहे जी तुम्हाला तुमचे बिटकॉईन पाठवायला, प्राप्त करायला आणि व्यवस्थापित करायला मदत करते. एक वॉलेट निवडण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कस्टडी समजून घेणे. तुमचे बिटकॉईन प्रत्यक्षात कोण सांभाळतो? एक असो कस्टोडियल वॉलेट मध्ये तुम्ही पूर्ण नियंत्रणात असता. जेव्हा तुम्ही ते सेट करता, तेव्हा ते एक सीड फ्रेज ज किंवा बस साध्या शब्दांची एक विशिष्ट क्रमातील मालिका. ही फ्रेज तुमचा बॅकअप आहे, ज्यावरून तुमच्या वॉलेटचे प्रायव्हेट कीज तयार होतात. ज्याच्याकडे ही फ्रेज आहे तो तुमचे वॉलेट पुन्हा मिळवू शकतो आणि तुमच्या निधीवर नियंत्रण मिळवू शकतो. ते कागदावर लिहून पूर्णपणे ऑफलाईन सुरक्षित ठिकाणी ठेवा. कधीही त्याचा फोटो काढू नका, ईमेल करू नका किंवा डिजिटल स्वरूपात जतन करू नका. लक्षात ठेवा, ज्याच्याकडे हे शब्द आहेत त्याच्याकडे तुमच्या बिटकॉईनला प्रवेश आहे, आणि जर तुम्ही ते हरवले आणि बॅकअप नसेल तर तुमचे बिटकॉईन कायमचे गेले. एका कस्टोडियल वॉलेट मध्ये एक कंपनी तुमच्या वतीने तुमचे बिटकॉईन सांभाळते, जसे की बक. सेटअप सोपे असते आणि तुम्हाला सीड फ्रेज सांभाळण्याची गरज नसते. त्यामुळे हे वॉलेट्स थोड्या रकमेकरिता आणि रोजच्या खर्चासाठी चांगला पर्याय आहेत. पण याचा तोटा म्हणजे तुम्ही त्या कंपनीवर तुमच्या निधीसाठी विश्वास ठेवता, आणि जर त्यांनी खाते गोठवले, हॅक झाले किंवा बंद झाले तर तुम्ही प्रवेश गमावू शकता. बिटकॉईन जगात एक उपयुक्त वाक्य, तुमच्या कीज नाहीत तर तुमचे कॉइन्स नाहीत. इथे काही वॉलेटचे पर्याय दिले आहेत जे तुम्ही स्वतः वापरून पाहू शकता. नेहमीप्रमाणे स्वतः संशोधन करा आणि तुम्ही जे करता आहात ते समजून घ्या, विशेषतः अशी रक्कम जमा करण्यापूर्वी जी गमवायला तयार नाही. स्वकस्टोडियल वॉलेट्स, कस्टोडियल वॉलेट्स सुरुवात करण्यासाठी वरीलपैकी कोणतेही स्वकस्टोडियल वॉलेट्स उत्तम पर्याय आहेत, जे तुम्हाला सीड फ्रेज तयार करण्याची प्रक्रिया समजावून सांगतात. लहान रोजच्या व्यवहारांसाठी ब्लिंक आणि वॉलेट ऑफ सठोशी ही कस्टोडियल लाइटनिंग वॉलेट्स आहेत. ती जलद, स्वस्त आणि नवशिक्यांसाठी सोपी आहेत. द लाइटनिंग नेटवर्क ही बिटकॉईन ब्लॉकचेनवर तयार केलेली एक स्तर आहे, जी जलद आणि कमी खर्चिक व्यवहारांसाठी डिझाईन करण्यात आली आहे. दैनंदिन वापरासाठी आदर्श आहे. सेक्शन 6. पुढे काय? फियाट पैसे हे डिझाईननेच बिघडलेले आहेत. ही व्यवस्था अशा प्रकारे तयार करण्यात आली आहे की हळूहळू सामान्य बचतदारांकडून खरेदी शक्ती काढून घेऊन ती पैशांचा पुरवठा नियंत्रित करणाऱ्यांकडे हस्तांतरित केली जाते. हे कोणतेही कटकारस्थान नाही, हे आकडेवारीत स्पष्टपणे दिसते आणि इतिहासानेही सिद्ध केले आहे. बिटकॉईन एक खरे पर्याय आहे. झिझपासून एक अशी पैशाची पद्धत अस्तित्वात आली आहे जी मर्यादित, तटस्थ आणि कोणालाही खुली आहे, जी पैशाने पार पारायच्या मुख्य भूमिका पुन्हा बहाल करते. कोणत्याही संस्थेवर किंवा अधिकारावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता न ठेवता. सुरुवात करणे अपेक्षेपेक्षा सोपे आहे. वॉलेट डाउनलोड करा, ते कसे वापरायचे ते शिका आणि लहान रकमेपासून सुरुवात करा. पहिला पाऊल उचलण्याआधी सर्व काही समजून घेणे आवश्यक नाही. समजून घेणे हे कृतीतूनच येते. हे फक्त सुरुवात आहे. द बिटकॉईन डिप्लोमा हा पुढचा टप्पा आहे. तुम्ही इथे जे शिकलात त्यावर आधारित. नेहमी जिज्ञासू रहा, प्रश्न विचारत रहा आणि या अद्भुत प्रवासात तुमचे स्वागत आहे. अधिक जाणून घ्या येथे www.myfirstbitcoin.org.